मिसर देशातून निघाल्यानंतर पुष्कळ वर्षांनी इस्रायल लोक स्वतःच्या देशात राहत होते। तेव्हा काही दिवसांनी तेथे दुष्काळ पडला। तेव्हा इस्रायल लोकांमधील बेथलेम येथील अलिमलेख नावाचा व्यक्ती आपली पत्नी व दोन मुले यांना घेऊन मवाब नावाच्या देशात राहायला गेला। त्याच्या पत्नीचे नाव नामी असे होते। ते तेथे राहत असताना नामीचा पती मरण पावला। त्यानंतर नामीच्या दोन मुलांनी मवाबी स्त्रिया सोबत लग्न केले। त्यांची नावे अशी, एकीचे अर्पा व दुसरीचे रूत असे होते। त्यानंतर ते त्या ठिकाणी 10 वर्ष राहिले। नंतर नामीचे दोन मुलेही मरण पावले। त्यानंतर नामीने असे ऐकले की तिच्या देशातील दुष्काळ संपलेला आहे। तेव्हा ती आपल्या दोन सुनांसोबत परत जाण्यास निघाली। ती आपल्या सुनांना म्हणाली, तुम्ही आपल्या माहेरी जा। तेव्हा तिची एक सून, जिचे नाव अर्पा होते, ती निघून गेली। परंतु तिची दुसरी सून, जिचे नाव रूथ होते, ती तिला बिलगून राहिली व तिला म्हणाली, तुम्ही जिथे जाल तिथे मी येईल, तुम्ही जिथे राहाल तेथे मी राहीन। तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव, तुम्ही मराल तेथे मी मरेन। असा तिचा निश्चय पाहून नामीने तिला आपल्या सोबत घेतले व त्या दोघी बेथलेम नगरात येऊन पोहोचल्या। तेव्हा तेथील स्त्रिया आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, ही नामीच आहे काय? नामी त्यांना म्हणाली, मला नामी म्हणजे मनोहर असे म्हणू नका, तर मारा म्हणजे दुःख पावलेली असे म्हणा। कारण मला देवाने खूप क्लेश दिले आहे। मी भरलेले गेले, परंतु देवाने मला रिकामे परत आणले आहे व मला पिडले आहे। त्यानंतर त्या दोघी बेथलेम नगरात राहू लागल्या।